कैमरा एक्शन।
हाय, मी सुशांत शेलार, तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
आतापर्यंत जो अतिशय कडक फुल भाईगिरी करताना दिसायचा, तो इतका हळवा, इतका इमोशनल, इतका केअरिंग, इतका फॅमिली मॅन असेल हे मला कधीच माहिती नव्हतं। आणि असाच एक व्यक्ती जी ॲक्च्युली बिग बॉस ह्या रियालिटी शोच्या बाहेर पडली आहे, पण अर्थात ती माणूस म्हणून कशी आहे, तो एक पर्सन म्हणून कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी माझ्यासमोर आहे गोरा गुमटा अतिशय ताजा तवाना सुशांत शेलार। हाय सुशांत।
हाय हाय हाय।
कसं वाटतंय तुला?
मला मस्त वाटतंय, छान वाटतंय। पण हा ज्यांनी अर्धवट राहिला त्याच्यामुळे थोडस वाईट निश्चितपणे वाटतंय। पण जो काही एपिसोड हायपर ऍसिडिटीचा झाला आणि तो नेमका 52 दिवशी झाला, याचं फार दुःख आहे। हे कदाचित तिकडनं बाहेर पडल्यानंतर झालं असतं तर जरा जास्त मजा आली असते।
करेक्ट। पण अर्थात तू जसं म्हणालास की ह्या शो मध्ये गेल्यानंतर तुला दुसऱ्याच दिवशी असं वाटलं की अरे बापरे, हे काय, माझी मुलगी बाजूला नाही आणि मी घर खूप मिस करतोय। तर या घराबद्दल मला बोलायचंय की मला सांग की तुझा जन्म मुंबईचाच आहे का, तू इथेच वाढलायस का, आणि तुझं आधीचं घर आत्ताचं घर एकच आहे तेच आहे का, फरक आहे त्यामध्ये?
मी लोअरपरेलचाच आणि चाळीतल्या मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मी जन्माला आलो आणि आजही मी लोअरपरेललाच राहतो। आजही माझं चाळीत घर आहे, पण चाळ सोडून चार बिल्डिंग सोडलं तर एक टॉवर आहे गॉड्स गिफ्ट, त्या टॉवरमध्ये मी आत्ता राहिलो आहे गेली 9-10 वर्ष। जुन्या घरापासून जवळ असल्यामुळे जुन्या घरात सारखं येणं जाणं होत असतं, आजही तेच मित्र आहेत। सो अजूनही ते दिवस आजही एन्जॉय करायला आवडतात।
मला सांग की तुझा स्वभाव आईवर गेलाय, वडिलांवर गेलाय, आणि तुला भावंड किती आहेत?
मी एकुलता एक आहे, पण बहिणी सांगायला गेलं तर माझी एक मानलेली बहीण आहे आणि माझी चुलत बहीण जी सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आहे दीपाली विचारे, आणि माझ्या सख्या आत्ते बहिणी आहेत 6, त्याच्यामुळे मला तसं काही भावंडांची कमी नाही आहे।
वा, म्हणजे भरलेलं घर तर अगदी। आणि आई बाबा काय करतात?
आई माझी हाऊस वाईफ आहे आणि वडिलांना 2007 मध्ये ते गेले, पण तेव्हा ते BSNL मध्येच जॉबला होते।
आणि चाळीत राहण्याची एक विशेषता चांगली गोष्ट अशी असते की शेअरिंग सगळ्यांसोबत। सो तुझं बालपण एकंदर कसं होतं, गणपती उत्सव कसे असायचे?
गणपती उत्सव आणि या सगळ्यामुळेच तर आमच्यातला कलाकार घडला, आणि या सगळ्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा हात आहे। कारण दुसरीत असताना मी एका स्पर्धेसाठी शाळेमध्ये नाव दिलं आणि तिथून जो तिने सपोर्ट सुरू केला आणि तेव्हापासून तिने जे माझ्यातलं ओळखलं आणि त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत येऊन पोचलो। सो चाळीमध्ये होणाऱ्या शिवजयंतीपासून ते आमच्या शाखेच्या शिवजयंतीमध्ये बाल शिवाजी बनण्यापासून चा हा प्रवास हा इथपर्यंत येऊन पोहोचेल हे असं मला वाटलं देखील नव्हतं। आणि त्या मित्रांनी ऑलवेज सपोर्ट केला। म्हणजे आजही मी बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर 2 दिवस आधी मी त्या मित्रांना बोलवलं, त्यांना मी सांगितलं की बाबा रे मी चाललोय तर माझ्या घराची संपूर्ण काळजी तुम्हाला घ्यायची आहे। सो हा सगळा सपोर्ट आणि हा जो पाठिंबा असतो तुमच्या पाठीशी, त्याला खूप महत्व आहे आयुष्यामध्ये। सो एक्झॅक्ट उलटं बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर झालं, तिथे माणसं आपली वाटण्यासाठी सगळी माणसं आपली वाटलीच नाही आणि त्याच्यामुळे मग ते मिस करणं आणि या सगळ्या गोष्टी इमोशनल होणं हे सगळं
जास्तच झालं। ओके, असे वेगवेगळे गेम्स लहानपणी आपण खेळायचो की जे आता खेळले जात नाही, कुठल्या गोष्टी तू मिस करतोस?
नाही, कबड्डी तर मी आधीही खेळायचो आणि आजही माझं मंडळ जे आहे जय भारत सेवा संघ, ते आजही माझं टी शर्ट बनवतात आणि आजही माझं कबड्डीचं कार्ड आहे कबड्डी शहर असोसिएशनचं। पण आम्ही हे सगळं त्या घरामध्ये जाऊन केलं, तिथे जाऊन आम्ही डॉग ऑन द बोन खेळलो, त्याच्यानंतर आम्ही आंधळी कोशिंबीर खेळलो, अटक मटक पर्यंत आम्ही गेलो। तो ह्या सगळ्या गोष्टी ज्या मिस करत होतो त्या सगळ्या त्या घरात एन्जॉय केल्या।
ओके, आणि मला सांग की आता तुझ्या चाळीमध्ये, कारण की इतके तुझे फ्रेंड्स आहेत, कुठलाही सण म्हणजे उत्सव असायचा आणि अर्थात त्याच्यामध्ये असं बघितलं जायचं नाही की मुलगा आहे का मुलगी, पण प्रत्येकाला कामाला लावायचे, तर तू कोणत्या कामामध्ये आईची मदत करायचं आणि एकुलता एक का होतास? तू कधी विचारलं नाही की आई मला बहीण हवी भाऊ हवा?
नाही, मला त्यांनी खूप चांगलं समजावलं त्यावेळेला की आम्हाला एका मुलालाच खूप छान पद्धतीने वाढवायचं आहे। 2 मुलं झाली की मग अर्ध ह्याला अर्ध ह्याला असं न होता त्यांची कुठेतरी तारांबळ उडता का म्हणे किंवा त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होता का म्हणे, ही संकल्पना किंवा हा विचार त्यांच्या मनात त्यावेळी होता, तर ही खरंतर अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। आणि त्यांच्या या विचारांमुळे मला त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि माझे लाड झाले किंवा माझं संगोपन जे काय झालं चांगल्या पद्धतीने त्याच्या मागे त्यांचा हा विचार होता।
आणि आईला मदत करायचं?
आईला मदत करायचो, पण फार प्रमाणात कधी करायची वेळ आली नाही कारण आईने करू दिलं नाही, कारण मी काहीतरी विचित्र करायचो, त्याच्यामुळे ती म्हणाली बाजूला बाजूला बस बाबा तू काय करू नको.
आणि तू जसं म्हणालास की मध्यमवर्गीय कुटुंबातले, आपण सगळेच मध्यमवर्गीय कुटुंबातले, आणि आपल्याला खरं तर त्यावेळेस खूप गरजा पण आपल्या नव्हत्या, फार कमी गरजा असायच्या. त्यातही जर वडिलांनी एखादी गोष्ट मोठी तुमच्यासाठी म्हणून केली तर ती खूप लक्षात राहायची. तुला अशी कुठली गोष्ट वडिलांनी घेऊन दिली किंवा आणली जी तुला खूप लक्षात राहिली आणि तुला वाटलं बाप रे?
नाही, माझ्या आई वडिलांनी दोघांनी अशा गोष्टी केल्या आहेत. म्हणजे पहिलं तर माझ्या घरातला पंखा बंद पडला होता आणि त्यांनी रात्री 12:30 एकाला दुकान उघडायला लावून रात्री 1 वाजता तो पंखा नवीन आणून फिट केला होता, कारण मुलाला झोप मिळाली पाहिजे म्हणून. आणि आईनी मला मी 3rd असताना 350 रुपयाचा ब्लेझर घेतला होता. सो मी 3rd असताना 350 म्हणजे आत्ताचे जवळजवळ नाही म्हटलं तरी 20,000 रुपये तरी असतील. सो त्यावेळेला तिने पैसे साठवून मुलासाठी तो ब्लेझर विकत घेतला होता. त्याच्यावरून बाबांची बोलणी घालली तिने, पण म्हणजे तिला असं वाटायचं की माझ्या मुलाने छान दिसावं छान राहावं. सो असा एक तिचा हे होता.